नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी राजश्री कामत तुमकां प्रादेशिक खबरो दिता. ह्यो आसात काय मुखेल खबरो. बार्देस म्हालात फाल्यां सावन 7 दिसां खातीर रस्त्यावेल्या बेवारस आनी पाळीव सुण्यांचे लसीकरण आनी निर्बिजीकरण करपा खातीर खासा मोहीम सरकार चालीक लायता. गोंयच्या विंगड विंगड सिनेमा थिएटरांनी सध्या सुरू आशिल्लो छावा हो सिनेमा करमुक्त म्हणून जाहीर केला. एलडीसी भरती खातीर घेतिल्ले सीबीटी 2 परिक्षे उपरांत कांय उमेदवारांची प्रमाणपत्रां परतून तपासतले. माहिती आनी प्रसारण मंत्रालयान ऑनलायन क्युरेट केल्या सामुग्री प्रकाशक ओटीटी प्लॅटफॉर्मा खातीर आनी ओटीटी प्लॅटफॉर्माच्या स्वयं नियामक संस्थां खातीर सल्लागार जारी केला. आता पुराय खबरो. बार्देस म्हालात फाल्यां सावन 7 दिसां खातीर रस्त्यावेला बेवारस आनी पाळीव सुण्यांचे लसीकरण आनी निर्बिजीकरण करपा खातीर खासा मोहीम सरकार चालीक लायता. गोंय पशुसंवर्धन खातें, मिशन रॅबीज आनी डब्ल्यूव्हीएस ह्या बिगर सरकारी संघटनेच्या जोडपालवान ही मोहीम आयोजीत केल्या अशी माहिती पशुसंवर्धन खात्याचे मंत्री निळकंठ हळदणकर हांणी दिल्या. ह्या मोहिमेवरवी 10 ते 12 हजार सुण्यांचे लसीकरण जातले अशी माहिती तांणी दिल्या. परवरी मंत्रालयात घेतिल्ल्या पत्रकार परिषदेत ते उलयताले. ह्यावर मिशन रॅबीसाचे संचालक मुर्गन अप्पू पिल्लय तशेंच डब्ल्यूव्हीएसचे अधिकारी हजर आशिल्ले. 1500 कर्मचारी तशेंच आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक ह्या मोहिमेत वांटो घेतले जाल्यार 32 टीम ह्या मोहीम चालीक लावपाचे काम करतले. लोकांनी ह्या मोहिमे वेळार सहकार्य करचें अशें आवाहन मंत्री निळकंठ हळदणकर हांणी केलां. गोंयच्या विंगड विंगड सिनेमा थिएटरांनी सध्या सुरू आशिल्लो छावा हो सिनेमा करमुक्त म्हणून जाहीर केले खातीर मुरगांवचे आमदार संकल्प आमोणकर हांणी मुखेलमंत्र्यांचे उपकार आठवून शाळेच्या भुरग्यां खातीर दिसाक एक तरी शो फुकट दाखोवपाची मागणी केल्या. वास्को हांगा खबराकारां कडेन उलयतना आमदार आमोणकर हांणी म्हळां की देशाचो इतिहास भुरग्यांक आयज फक्त पुस्तकांतल्यान कळटा. छत्रपती शिवाजी आनी संभाजी महाराजांचे कार्य फक्त पुस्तकांतल्यानूच कळटा, पूण सिनेमाच्या माध्यमांतल्यान तो इतिहास समजून घेवप सोपें वतलें हाचो विचार करून सरकारान एक तरी शो भुरग्यां खातीर फुकट दवरपाची मागणी आमदार संकल्प आमोणकर हांणी केल्या. एलडीसी भरती खातीर घेतिल्ले सीबीटी 2 परिक्षे उपरांत कांय उमेदवारांची प्रमाणपत्रां परतून तपासतले. परतून तपासणी खातीर ह्या उमेदवारांक नोटीसीत सांगिल्ली प्रमाणपत्रां सादर करची पडटली. नोटीस जारी केल्या उमेदवारांनी प्रमाणपत्रां सादर करूंक ना जाल्यार फुडले सीबीटी परिक्षे खातीर ते अपात्र थारतले अशें कर्मचारी भरती आयोगान स्पश्ट केलां. नोटीसीत उमेदवाराचे नाव सादर करपाक आवश्यक आशिल्ले प्रमाणपत्र नमूद केलां. गरजेची माहिती आयोगाच्या संकेतथळार आसा. एलडीसी पदां खातीर सीबीटी 2 परिक्षा घेवन आयोगान निकाल जाहीर केला. सीबीटी 3 परिक्षे खातीर पात्रताय वळेरी सीबीटी 2 परिक्षेतल्या गुणांचेर आदारून तयार करतले. ही वळेरी तयार करचे पयली आयोगान कांय उमेदवारांक प्रमाणपत्रां सादर करपाक सांगना. आयोगान 77 उमेदवारांक अणभव प्रमाणपत्र सादर करपाक सांगला. ते भायर एक्स सर्व्हिसमॅन गटांतल्या 84 उमेदवारांनी निवृत्ती वा सेवेंतल्यान मुक्त केल्ल्याचें प्रमाणपत्र सादर करप गरजेचें आसा. खेळगडे गटांतल्या 20 उमेदवारांक खेळगडो प्रमाणपत्र म्हळ्यार स्पोर्ट्समॅन सर्टिफिकेट सादर करपाक सांगलां. तांच्या प्रमाणपत्रांची तपासणी 24 आनी 25 फेब्रुवारीक सुचोवणेंत सांगिल्ल्या वेळार जातली. हाचे भायर दिव्यांग गटांतल्या 52 उमेदवारांक दिव्यांग प्रमाणपत्र वैजकीय प्रमाणपत्र सादर करपाक सांगलां. दिव्यांग गटांतल्या उमेदवारांनी 25 फेब्रुवारी मेरेन गव्हर्नमेंटाच्या ईमेलाचेर प्रमाणपत्र धाडचे अशें सुचोवणेंत नमूद केलां. नोटीस जारी केल्ल्या उमेदवारांच्या प्रमाणपत्रा संबंदी दुबाव आयिल्ल्यान आयोगान तांकां परतून तपासणी खातीर प्रमाणपत्रां सादर करपाक सांगलां. फोंडा वाचक सल्लागार समितीन घडून हाडिल्ली डॉ राम मनोहर लोहिया स्मृती व्याख्यानमाला 22 फेब्रुवारी सावन सुरू जातली. अंदू ह्या व्याख्यानमाळेचे 19वें वर्स. खडपाबाद फोंडा विश्व हिंदू परिशद सभाघरांत जातल्या ह्या 3 दिसांच्या व्याख्यानमाळेंत 22 फेब्रुवारीक पयले दिसा प्राध्यापक अनिल सामंत हांचे रामायण महाकाव्यातील साहित्य मूल्य आनी जीवनमूल्य ह्या विशयाचेर व्याख्यान जातले. आयतारा 23 तारखेक समाज भान येताना ह्या विशयाचेर डॉ दत्ताराम भास्कर देसाय हांचे उलोवप जातले. 24 तारखेक म्हजे व्यसन वाचन आनी लेख ह्या विशयाचेर माया खरंगटे हांचे उलोवप जातले. दर दिसा सांजे 5 वरांचेर व्याख्यानां सुरू जातलीं अशें फोंडा वाचक सल्लागार समितीन कळीत केलां. माहिती आनी प्रसारण मंत्रालयान ऑनलायन क्युरेट केल्या सामुग्री प्रकाशक ओटीटी प्लॅटफॉर्मा खातीर आनी ओटीटी प्लॅटफॉर्माच्या स्वयं नियामक संस्था खातीर सल्लागार जारी केला. भारताच्या कायद्याचे आनी माहिती तंत्रज्ञान नियम 2021 थारायल्ल्या आचारसंहितेचे खर पालन सुनिश्चित करपा खातीर हो सल्लागार जारी केला. कांय ओटीटी प्लॅटफॉर्म आनी सोशल मिडिया प्रकाशकांनी उजवाडाक हाडिल्ल्या लैंगीक अश्लील आनी असभ्य सामुग्रीचो प्रसार करपा संबंदी संसद वांगड्याचे संदर्भ वैधानीक संस्थाचे प्रतिनिधित्व आनी भौशीक कागाळी उपरांत हो सल्लो जारी केला. मंत्रालयान आपल्या सल्लागारात आचारसंहिते खाला थारायल्ल्या सामुग्रीच्या पिराये प्रमाण वर्गीकरणाचेर खर पालन करपाचेर भर दिला. प्लॅटफॉर्मा वरवीं आचारसंहितेचे उल्लंघन केल्यार योग्य सक्रीय कारवाय करपाची विनवणी ओटीटी प्लॅटफॉर्माच्या स्वयं नियामक संस्थांक केल्या. बायलांचे अश्लील प्रतिनिधित्व कायदो 1986, भारतीय दंड संहिता BNS 2023, लैंगीक गुन्यांवांतल्यान भुरग्यांची राखण कायदो पॉक्सो आनी म्हायती तंत्रज्ञान आयटी कायदो 2000 हांच्या तरतुदी कडेन मंत्रालयान ओटीटी प्लॅटफॉर्माचेर लक्ष वेधला तातूंत अश्लील वा असभ्य सामुग्री प्रकाशीत करप वो दंडनीय गुन्यांव थारता. ह्यो खबरो तुमी आकाशवाणीच्या पणजी केंद्रा वयल्यान आयकतात.
तयार रावात, तुमचे सर्वोत्तम दियात आणि वेव्सचेर व्हड जैत मेळयात. सर्जनशीलताय, नाविन्य आणि कलात्मक अभिव्यक्तीची उर्बा मनोवपी आव्हानांच्या रोमांचक श्रेणींत वाटेकार जायात. दर एक आव्हान तुमच्या कुशळतायाची कस लावपी आणि तुमकां एका विशिष्ट माचयेर तुमची प्रतिभा प्रदर्शित करपाक तशेंच मुखार नोकरेच्यो संद निर्माण करपाक प्रेरीत करूंक तयार केल्यात. आसात तुम्ही या प्रवासाक तयार? ॲनिमेशन, गेमिंग, कॉमिक्स, फिल्म मेकिंग आणि बरेंच किदें अशा 27 अविश्वसनीय आव्हानांक झेलपाक आयकत रावात आकाशवाणीच्या प्रादेशिक विभागाच्यो खबरो, जातून तुमकां हे विशीं अदीक कळटलें. तशेंच अदीक म्हायती खातीर www.wavesindia.org ह्या संकेतथळाक भेट दियात. तयार रावात, तुमचे सर्वोत्तम दियात आणि वेव्सचेर व्हड जैत मेळयात.
आकाशवाणी पणजी, आता मुखावेल्यो खबरो. संवसारीक ऑडियो व्हिज्युअल आणि मन रिजवण शिखर परिषद म्हणजे वेव्सचेर सर्जनशीलता, नाविन्य आणि कलात्मक अभिव्यक्तीची आव्हानांच्यो रोमांचक श्रेणी सुरू झाल्या. प्रत्येक आव्हान तुमच्या कुशळतायेक आव्हान दिवपाक आणि तुमची प्रतिभा प्रदर्शित करपाक आणि मुखार नोकरीच्यो संधी निर्माण करपाक प्रेरित करता. ॲनिमेशन, गेमिंग, ई स्पोर्ट्स, कॉमिक्स, फिल्म मेकिंग अशा 27 आव्हानां हातून आसपावतात. आकाशवाणीच्या प्रादेशिक विभागाच्या खबरांनी आम्ही तुमकां ह्याविषयी माहिती दिलीच. अधिक माहिती खातीर www.wavesindia.org या संकेतथळाक भेट दिवची. आज तुमकां सांगतात ॲनिमे चॅलेंजा विशीं. हातूंत भारतीय सर्जनशील आणि मांगा, वेबटून आणि ॲनिमे हांचे ध्येय दवरता. हाका लागून राज्य आणि राष्ट्रीय पांवड्यार सर्ती दवरता. हातूंत वेवसायीक आणि हौशी दोघांनी वांटो घेऊ येता. मडगांव रवींद्र भवनात 21-23 फेब्रुवारी ह्या काळात गोवा अल्कोहोलिक एनॉनिमस संस्थेच्या 50व्या वर्धापन दिसा निमतान संस्थे वतीन परिषदेचे आयोजन केलां. तातूंत सुमार 600 प्रतिनिधी आणि संस्थेचे पदाधिकारी हजर असतले अशी माहिती गोवा अल्कोहोलिक एनॉनिमसचे अध्यक्ष सुधाकर जी हांणी मडगांवां घेतिल्ल्या पत्रकार परिषदेत दिल्या. ते कार्यावळीक मुखेल सोयरे म्हणून सभापती रमेश तवडकर हजर असतले. तशेंच गोंय पुलीस महासंचालक आलोक कुमार, कर्नाटकाचे अतिरिक्त पुलीस महासंचालक अरुण चक्रवर्ती, पुलीस उपअधीक्षक राजेंद्र प्रभुदेसाय, गोमेकोचे वैजकीय अधीक्षक राजेश पाटील, डॉ आशिष देशपांडे, आमदार दिगंबर कामत आणि आमदार विजय सरदेसाय हजर असतले. सोरोपियन गाडी चलयल्यान अपघाताचे प्रमाण वाढला, ताका लागून लोकांमदी जनजागृतीची खूप गरज असा. सोऱ्याचे व्यसन आशिल्ल्यो खुबश्यो बायलो उपचारा खातीर मुखार येनात. तांणी सोरो पिवपाची संवय सोडपा खातीर कोणाची लस धरिनासतना उपचार करून घेवपाची गरज असा. तातूंत हेरांक लेगीत व्यसनापासून मुक्ती मेळोवपाक प्रेरणा मेळपाक शकता. होच ह्या परिषदेचो उद्देश आसा. बायलां मदलो भंय पयस करचे खातीर ह्या दुयेंसांतल्यान बरे जाल्ल्यां कडेन चर्चा लेगीत करपाक मेळटली अशें सुधाकर जी हांणी सांगलें. ह्या परिषदेचो उक्तावण सुवाळो 21 फेब्रुवारीक जातलो. ह्या वेळार व्यसनापासून मुक्ती मेळोवपा खातीर खंयचे पांवडे हुपचे पडटात हाची म्हायती दिवन जागृताय करतले अशें मुखार तांणी सांगलें. भारतीय भाषा समिती, शिक्षण मंत्रालय नवी दिल्ली, विश्वविद्यालय अनुदान आयोग आणि शणै गोंयबाब भाषा आणि साहित्य महाशाला, गोंय विद्यापीठ हांच्या जोडपालवान कोंकणी शैक्षणिक साहित्य निर्मिती लेखन कार्यशाळेचे आयोजन आज आणि फाल्यां असे 2 दीस झालं. एनईपी 2020 म्हणजे नवे शिक्षणीक धोरण 2020 शिफारसीक लागून केले उपरांत शिक्षणीक मार भाषांक आणि खास करून प्रादेशिक भाषांक उपाट महत्व फावो झालां. विंगड मळावेले साबार शिक्षण दरेका भारतीयाक त्याच्या आवय भाषेत आत्मसात करप सहज शक्य असता. ताका लागून भारतीय भाषा समिती प्रादेशिक भाषांनी पुस्तकां तयार करपाच्या वावराक लागल्या. हे खातीर ह्या कार्यशाळेचे आयोजन केलां. कार्यशाळेत वेगवेगळ्या विषयातले तज्ञ, लेखक तसेच प्राध्यापक वांटो घेतात. हे कार्यशाळेचे उक्तावण आज सकाळी 10 वरांचेर गोंय विद्यापीठाच्या परिषद सभागृहात झाले. तातूंत विश्वविद्यालय अनुदान आयोगाची UGC संयुक्त सचिव डॉ अर्चना ठाकूर, गोंय विद्यापीठाचे कुलगुरू प्रोफेसर हरिलाल बी मेनन, शणै गोंयबाब साहित्य आणि भाषा महाशाळेची अधिष्ठाता प्रोफेसर अनुराधा वागळे, विद्याप्रबोधिनी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रोफेसर भूषण भावे, कोंकणी अध्ययन फाट्याचे संचालक डॉ हनुमंत चोपडेकर हजर आशिले. उक्तावण सत्रा उपरांत ज्ञानपीठ पुरस्कार जैतिवंत कोंकणी लेखक दामोदर मावजो हांणी उलोवप केलें. कोंकणी भाषेत पुस्तक बरोवपाक इत्सूक 50 परस अधिक प्रस्ताव भारतीय भाषा समिती कडेन पाविल्ले आसा. दरेका लेखकाक एक कोंकणी भाषीक सहकार्य दिवन ही पुस्तकां बरोवपाची प्रक्रिया पुराय करपाची आसा. आनी आतां खबरो सोंपोवचे पयलीं परतून एक फावट कांय मुखेल खबरो. बार्देस म्हालांत फाल्यां सावन 7 दिसां खातीर रस्त्या वेल्या आनी बिवारस तशेंच पाळीव सुण्यांचें लसीकरण आनी निर्विजीकरण करपा खातीर खासा मोहीम सरकार चालीक लायता. गोंयच्या विंगड विंगड सिनेमा थिएटरांनी सध्या सुरू आशिल्लो छावा हो सिनेमा करमुक्त म्हणून जाहीर केला. एलडीसी भरती खातीर घेतिल्ले CBT 2 परिक्षे उपरांत कांय उमेदवारांची प्रमाणपत्रां परतून तपासतले. म्हायती आनी प्रसारण मंत्रालयान ऑनलायन क्युरेट केल्या सामुग्री प्रकाशक OTT प्लॅटफॉर्मा खातीर आनी OTT प्लॅटफॉर्माच्या स्वयं नियामक संस्था खातीर सल्लागार जारी केला. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो. आमचे मुखावेले प्रादेशीक खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटलें फाल्यां सकाळीं 7:25 मिनटांचेर. नमस्कार.